चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेश सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी खासगी आणि सरकारी साखर कारखान्यांसाठी 1100 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं आहे। राज्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या बिलांची थकबाकी 10,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे। सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान राज्यात हा प्रमुख मुद्दा बनल्यानं सरकारला तातडीनं पावलं उचलावी लागली आहेत। उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे। योगी आदित्यनाथ सरकारनं 24 सरकारी साखर कारखान्यांसाठी 500 कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर उत्तर प्रदेश वीज नियामक मंडळाला खासगी कारखान्यांना 600 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत। या माध्यमातून योगी सरकारनं यंदाच्या हंगामातील 10% ऊस बिलं देण्याची पूर्तता केली आहे। राज्यात 7 टप्प्यात मतदान होणार आहे। राज्य सरकार विविध भागांमध्ये होत असलेल्या निवडणुकांपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जास्तीत जास्त बिलं देण्याचा प्रयत्न करत आहे। सध्यास्थितीत परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 60,000 कोटी रुपयांची बिलं देण्यात आल्याचा दावा योगी सरकारनं केला आहे। रविवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमध्ये झालेल्या महाआघाडीच्या पहिल्या जाहीर सभेत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी ऊस उत्पादकांच्या वाढत्या थकबाकीबाबत योगी सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली होती। राज्यात ज्यावेळी आमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना ऊस बिलांची पूर्तता तातडीनं केली जात होती आणि यात कुचराई करणाऱ्या कारखान्यांच्या मालकांना तुरुंगात पाठवण्यात येत होतं, असं मायावती यांनी सांगितलं। तर महाआघाडीत सहभागी असलेले समाजवादी पार्टीचे प्रमुख नेते अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंह यांनीही ऊस उत्पादकांचा प्रश्न उपस्थित केला होता। भाजपनं वेळेवर ऊसाची बिलं देण्याचं आश्वासन दिलं, मात्र ते पाळलं नाही, अशी टीका त्यांनी केली होती।